आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पोलीस भरतीस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण. नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. अबाल वृद्धांचा सहभाग. आणि 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत नागपूर जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या पोलीस दलात सुमारे 15,000 शिपाई भरती करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भरतीमध्ये सन 2022 आणि सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. यात पोलीस शिपाई पदासाठी 10,908, पोलीस शिपाई चालक पदासाठी 234, बँड्समॅन पदासाठी 25, सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 2,393 तर कारागृह शिपाई पदासाठी 554 इतकी पदं भरली जाणार आहेत. पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदं गट क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या त्या जिल्हा स्तरावरून राबवण्यात येते. त्यासाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल. राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. आता या दुकानदारांना प्रति क्विंटल 150 ऐवजी 170 रुपये फायदा मिळेल. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 92,71,00,000 रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे. याशिवाय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या महामंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जमीनदारीच्या अटी शिथिल करायला आणि शासन हमीला 5 वर्षांची मुदतवाढ द्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. एक देश एक निवडणूक विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी लोकसभेनं मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार हा अहवाल आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवशी सादर करता येईल. भारतीय जनता पक्षाचे खासदार पीपी चौधरी यांनी आज लोकसभेत हा प्रस्ताव मांडला. यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत सादर झाला. सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की महाभियोग चालवण्याचे 146 सदस्यांचे प्रस्ताव सभागृहाला मिळाले आहेत.
माननीय इलाहाबाद उच्च न्यायालय के वर्तमान न्यायाधीश न्यायमूर्ति यशवंत वर्मा को न्यायाधीश जांच अधिनियम 1968 की धारा 3 के साथ भारत के संविधान के अनुच्छेद 124(4) के साथ पठित अनुच्छेद 217 और अनुच्छेद 218 के अंतर्गत उच्च न्यायालय के न्यायाधीश के पद से हटाने के लिए एक समावेदन प्रस्तुत करने का प्रस्ताव है. ये सदन संकल्प करता है कि इलाहाबाद उच्च न्यायालय के न्यायमूर्ति यशवंत वर्मा को उनके निम्नलिखित कदाचार के लिए पद से हटाने के लिए महामहिम राष्ट्रपति जी को एक समावेदन प्रस्तुत किया जाए.
न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरच्या आरोपांचं गंभीर स्वरूप लक्षात घेऊन त्या प्रकरणी चौकशीसाठी 3 सदस्यांच्या समितीची घोषणा सभापतींनी केली. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेंद्र मोहन श्रीवास्तव आणि ज्येष्ठ विधिज्ञ बी व्ही आचार्य यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात पदावर असताना त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर रोकड आढळल्यानंतर त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याची चर्चा सुरू झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाचा देशभरात उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी तिरंगा फेरीसह विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज दिल्लीत तिरंगा दुचाकी रॅली काढण्यात आली. सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी फेरीचं नेतृत्व केलं. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर इथं देखील आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. याशिवाय देशाच्या आणि राज्याच्या विविध विभागात बहुविध आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी 5:30 वाजता नागपुरात तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यात नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत शेकडो नागपूरकर एक दौड देशभक्तीसाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. यावेळी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी हे देखील प्रामुख्यानं उपस्थित होते. अबाल वृद्धांच्या सहभागाचं त्यांनी कौतुक केलं.
पार्टिसिपेंट्स में 10 साल के से भी छोटे जो बच्चे थे वो और 80 के ऊपर के भी जो यंग एट हार्ट लोग हैं वो सभी लोगों ने यहाँ पे पार्टिसिपेट किया। तो बॉयज एंड गर्ल्स एवरीबॉडी पार्टिसिपेटेड। अच्छा रिस्पांस रहा बहुत इस मैराथन को। महानगर पालिका की तरफ से हर घर तिरंगा उपक्रम में विविध उपक्रम हम आयोजित कर रहे हैं और 15 तारीख को सभी ने अपने घरों पे तिरंगा हॉइस्ट करके हर घर तिरंगा का जो एक स्पिरिट है वो हमें हमारे नागपुर सिटी की तरफ से दिखाना है।
मुख्यमंत्री निवासपासून सुरू झालेली ही मॅरेथॉन जॅपनीज गार्डन इथून अनुराधा न्यायमूर्ती बंगला इथं समाप्त झाली। समारोपाच्या वेळी विजेत्यांना बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जयंती अर्थात जन्माष्टमीनिमित्त शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद राहणार आहेत असे आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी निर्गमित केले आहेत।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। नागपूर जिल्ह्यात उद्यापासून अर्थात दिनांक 13-15 ऑगस्ट या कालावधीमध्ये काही ठिकाणी वादळी वारा तसंच वीज गर्जना आणि 1-2 ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। या 3 दिवसाकरता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। याशिवाय नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं उद्या चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ इथं मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून आज पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे। सद्यस्थितीत जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम स्वरूपाची धरणं जवळपास 70% तर लघु प्रकल्प जवळपास 75% भरली आहेत। नदी आणि नाले यांना अतिवृष्टीमुळे चांगला प्रवाह आहे। जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भंडारा जिल्ह्यात आज पावसानं हजेरी लावली आहे। आठवडाभरापासून पावसाअभावी शेतकरी चिंतेत होते। विशेषतः धान शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेल्या पावसाची प्रतीक्षा होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या प्रतिनिधी मंडळानं आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली। प्रभाग पद्धत नको, एक वॉर्ड एक उमेदवार अशा पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया राबवावी तसंच मतदानाच्या वेळी व्हीव्हीपॅटचा वापर करावा अशी मागणी त्यांनी केली। पालिका निवडणुकीआधी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम तातडीनं राबवण्याची मागणी आपण निवडणूक अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं। राष्ट्र सेविका समितीच्या चौथ्या मुख्य संचालिका प्रमिलताई मेढे यांचं 31 जुलै रोजी निधन झालं। उद्या बुधवार 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता व्यास सभागृह स्मृती मंदिर रेशीमबाग इथं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे। याप्रसंगी मुख्य संचालिका शांता कुमारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहकार्यवाह कृष्ण गोपाल आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित राहणार आहेत। पाश्चिमात्य फास्टफूडपेक्षा आपल्याला निसर्गाकडून विविध चवींच्या आणि आरोग्याला हितकारक अशा रानभाज्या मिळालेल्या आहेत। श्रावण महिन्यात या आरोग्यदायी पौष्टिक आणि औषधी गुणयुक्त असलेल्या रानभाज्या मुबलक प्रमाणात आपल्या भोवताली उपलब्ध असतात। नागरिकांनी आरोग्याचं भान ठेवून फास्टफूडच्या आहारी जाणाऱ्या युवा पिढीपर्यंत पारंपरिक रानभाज्यांची चव आणि आरोग्य मूल्य पोहोचवावेत असं आवाहन कृषी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केलं। पश्चिम नागपूरच्या रामनगर मैदान इथं जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या रानभाजी महोत्सवाला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद देत रानभाज्यांचं दैनंदिन जीवनातील महत्व जाणून घेतलं। माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर आणि जिल्हा प्रशासन गोंदिया, जिल्हा परिषद गोंदिया, जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमानं उद्यापासून अर्थात 13-15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10-5 वाजेपर्यंत गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारत इथं विकसित भारताचा अमृतकाळ, सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष आणि स्वातंत्र्याची अमृतगाथा या विषयावर मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। सर्वांना प्रवेश निःशुल्क असून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केलं आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पोलीस भरतीस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ। सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण। नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद। अबालवृद्धांचा सहभाग आणि 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत नागपूर जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.